उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा, गेली तुम्हा सोडुनिया भव तमर जनी विलया, परिही अज्ञानासे तुमचे भूल वियोग माया, शक्ति न अम्हा यत्किंचित ही तिजला साराया, तुम्हीच तीते सारुनि दावा मुख जन ताराया। भो साईनाथ महाराज भवति मिरनाशकर वे अज्ञानी अमी किते तव वर्णावे थोरवे, ती वर्णिता भागले बहुवदनी शेष विधि कवे, सकृप होवुनि महिमा तुमचा तुम्हीच वदवावा, आधि व्याधि भव ताप वारुनि तारा जड जीवा, उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुनि तारा जड जीवा, भक्त मनी सद्भाव धरोनि जे तुम्हानुसरले, ध्यायास्तवते दर्शन तुमचे द्वारी उभे ठेले, ध्यानस्था तुम्हास पाहुने मन मुचे धाले, परित्वद वचनामृत प्राशायाते आतुर झाले, उघडोनी नेत्र कमला दीन बंधु रमाकांता, पाही बा कृपा दृष्टि बालका जशी माता, रंजवी मधुरवाणी हरिताप साईनाथा, अमीच अपुले कार्यास्तव तुझ कष्टवितो देवा, सहन करशील ऐकुनी द्यावी भेट कृष्ण धावा, उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुनि तारा जड जीवा।